पी विठ्ठल सरांशी आपण आज बोलतोय आणि त्यांच्या कवितेच्या बाबतीत जे विशेष आहे ना, म्हणजे जे सहजता आहे ना त्यांच्या कवितेमध्ये, त्याबद्दल विचारूया त्यांना. काय आहे त्यांचं सिक्रेट? सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर मैं आपके साथ. आणि कविता खूप अवघड असली ना की मग ती लक्षात राहत नाही किंवा ती डोक्यावरूनच चालली जाते, पण ती जेव्हा सोपी असते ना तेव्हा ती छानही वाटते आणि लक्षात सुद्धा राहते, अर्थ सुद्धा कळतो. याचबद्दल बोलूयात आपण सरांशी की त्यांच्या कवितेच्या बाबतीतली ही सहजता कशी आली त्यांच्याकडे. सर, तुमच्या कविता ज्या मी वाचल्या आहेत म्हणजे त्या अगदी अशा स्पष्ट असतात, खूप मोठे मोठे अवघड शब्द नसतात जे डोक्यावरून जातील असे. सो तुम्हाला हे इन्स्पिरेशन कुठून मिळतं आणि सोप्या सोप्या शब्दामध्ये अगदी भावना मांडणं वगैरे कसं जमतं?
नाही, सुरुवातीच्या काळामध्ये खर तर प्रत्येक कवीची सुरुवात अशी होत असते की आपण अगदी प्रेम कवितेपासून सुरुवात करतो. प्रारंभीच्या काळामध्ये मी अशा खूप प्रेम कविता लिहिल्या, त्या छापूनही आल्या. किंबहुना मी ज्या ज्या कवी संमेलनात जायचो तिथे या पद्धतीच्याच कविता वाचायचो. परंतु नंतरच्या काळामध्ये एक आपल्या लक्षात येत जातं की म्हणजे जसं वय वाढत जातो तसं आपण वैचारिक प्रगल्भ होत जातो आणि मग आपल्यामध्ये ज्या काही त्या सुकुमार भावना असतात त्या जरा बाजूला पडतात आणि आपल्या भावनांचं एक सामाजिकीकरण होत जातं आणि मग प्रेमाचा एक टप्पा मागे पडतो आणि मग आपण आपल्या भोवतालाकडे जरा वस्तुनिष्ठ पद्धतीनं बघायला सुरुवात करतो, आजूबाजूला काय चाललेलं आहे. आणि मग अशा पद्धतीनं माझी कविता थोडीशी बदलत गेली. अगदी सोप्या शब्दात नाही म्हणता येत पण तरी मी जे काही मानतो आहे ते सगळं भोवतालातलं जे एक विरूप वास्तव आहे तर ते मी माझ्या दोन संग्रहातनं मांडलं की माझ्या वर्तमानाची नोंद हा संग्रह 2011 साली प्रकाशित झाला आणि 2017 01 मी हा कविता संग्रह प्रकाशित झाला. हे दोन्ही कविता संग्रह मराठीतल्या फार महत्वाच्या प्रकाशन संस्थाने प्रसिद्ध केले आणि या कविता संग्रहाची मोठी दखल महाराष्ट्रामध्ये घेतली गेली.
अगदीच, म्हणजे पटलंय हे मला त्यांच्याशी अजून पण बऱ्याच गप्पा मारणार आहोत. पी विठ्ठल सर आहेत आपल्यासोबत आज वर्ल्ड पोएट्री डे निमित्त. स्टे ट्यून टू सुपर हिट्स 93.5 रेड एफएम. बजाते रहो.